नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. महाराष्ट्रातल्या पालघर हांगाचे वाळवण बंदर हे भारताच्या विकासाक हातभार लावपी अतिशय खासा प्रकल्प आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. एका सोशल मीडिया पोस्टांत या बंदराचे म्हत्व अधोरेखीत करतना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की भारतातल्या सगळ्यांत खोल उदकाच्या बंदराचे आज लोकार्पण जाल्ल्यान महाराष्ट्राच्या प्रगतीचे पॉवर हाऊस म्हण म्हत्वाच्या भूमिकेची पुष्टी जातली. या प्रकल्पाक लागून भारताचे दर्या सामर्थ्य वाढतले आणि संसारिक व्यापारात लक्षणीय वाढ जातली. सुमार 76 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची किंमत आशिल्ल्या वाळवण बंदराची बुनियाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी घाली. आयआयटी दिल्ली वतीन जावपी मास्टर्स जेएएम 2025 संयुक्त प्रवेश परिक्षे खातीर नोंदणी हे वर्सा 3 सप्टेंबराक सुरू जातली. शैक्षणिक वर्स 2025-26 खातीर वेगवेगळ्या मास्टर्स प्रोग्रामाच्या प्रवेशा खातीर उमेदवार जेएएम एप्लिकेशन पोर्टलावरवी ऑनलाईन अर्ज करपाक शकतात. 11 ऑक्टोबराक नोंदणी प्रवेश बंद जातलो. परिक्षा 2 फेब्रुवारीक जातली. ज्या उमेदवारांनी पदवीपूर्व पदवी पुराय केल्या वा सध्या पदवीपूर्व कार्यक्रमाच्या निमाण्या वर्सात शिकता ते जेएएम 2025 परिक्षेक अर्ज करपाक पात्र आसात. वयाचे कसलेच बंधन ना. जेएएम 2025 ही देशभरातल्या 100 परस चड शारांनी जैव तंत्रज्ञान, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूविज्ञान, गणित, गणितीय सांख्यिकी आणि भौतिकशास्त्र या 7 चाचणी पेपरांत संगणक आधारित चाचणी घेतात. समलैंगिक समुदायातल्या व्यक्तींक संयुक्त बँक खाते उघडपाक आणि तत्सम नाते संबंध आशिल्ल्यांक नामांकन व नॉमिनी म्हण दवरपाक कसलेच निर्बंध नात असे अर्थ मंत्रालयान म्हळां. मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागान काल हे संदर्भात एक सूचना जारी केल्या. सुप्रिया चक्रवर्ती आणि युनियन बँक ऑफ इंडिया विरुद्ध एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयान 17 ऑक्टोबर 2023 दिल्ल्या आदेशाच्या फाटभुयेर क्वियर वा समलैंगिक समुदाया खातीर हो सल्लागार मंत्रालयान जारी केला. खातेधारकाक मरण आयले तर खात्यातली नामनिर्देशित व्यक्ती खात्यातली रक्कम मेळोवपाक शकता असे तातून म्हळां. या वर्सा इस्लामाबाद पाकिस्तानात जावपी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एससीओच्या बसकेत वाटेकार जावपाक पाकिस्तानान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका औपचारिक निमंत्रण दिला. साप्ताहिक न्यूज ब्रिफिंगकडे उलयताना पाकिस्तानाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची प्रवक्ता मुमताज जहरा बलोच हांणी सांगले की पाकिस्तानान आगामी सरकार मुखेल्यांची परिषद सीएचजीच्या बसके खातीर प्रधानमंत्री मोदी हांचे सयत एससीओ सदस्य देशांच्या सगळ्या सरकार मुखेल्यांक निमंत्रण दिला. इस्लामाबादात 16 आणि 17 ऑक्टोबराक जावपी ह्या बसकेत 9 सदस्य देशांचो आसपाव आसा. तातूंत भारत, इराण, कझाकिस्तान, चीन, किर्गीज प्रजासत्ताक, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचो आसपाव आसा. भारताचे फिनटेक संसारभरातल्या लोकांची जीण सुलभ करतले असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. मुंबईत विशेष ग्लोबल फिनटेक फेस्ट जीएफएफ 2024 उलयताना मोदी हांणी भारताचो फिनटेक वेग आपणाप आणि प्रमाण अतुलनीय आसा आणि संसारातले रिअल टाईम डिजिटल व्यवहारापैकी अर्धे व्यवहार भारतात जाता असे म्हळे. वित्तीय सेवांचे लोकशायकरण करपाक फिनटेकान महत्वपूर्ण भूमिका निभायल्या. डिजिटल व्यवहाराक लागून समांतर अर्थव्यवस्थेचो धोको उणो जाला असे सांगून बँकिंग प्रणालीत पारदर्शकता वाढल्या असे मोदी हांणी म्हळे. फिनटेकान भारतात हाडिल्ले परिवर्तन फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित ना तर हाचो सामाजिक परिणाम दूरगामी आसा असे तांणी म्हळे. फिनटेक लँडस्केपाच्या नवीन नवकल्पनांचे प्रदर्शन करपी जीएफएफ प्रदर्शनाकूय प्रधानमंत्र्यांनी भेट दिली. भारत आता एका परिवर्तनाच्या हुमऱ्यार उभो आसा जंय प्रत्येक नागरिकाच्यो आकांक्षा पुराय करपाक तंत्रज्ञान हे एक इंजिन आसतले असे हे वेळार उलयताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांणी म्हळे. जीएफएफ 2024 हे पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया एनपीसीआय आणि फिनटेक कन्वर्जन काउन्सिल हांणी संयुक्तपणान आयोजित केला. निवृत्ती वेतन धारकांखातीर प्रक्रिया सोपी करपाखातीर सरकारान आयज एकूच सरलीकृत पेन्शन अर्ज आणि फुडल्या ईएचआरएमएस कडे डिजिटल एकत्रीकरण सुरू केले. हे खाशेले उपक्रम कार्मिक भौशिक कागाळी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी उक्तावण केले. हे वेळार उलयतना डॉ सिंग हांणी सांगले की एकल सरलीकृत पेन्शन अर्ज आनी फुडाराचे ईएचआरएमएस कडे डिजिटल एकत्रीकरण पेन्शनधारका खातीर प्रक्रिया सुलभ करतले. कार्मिक आनी प्रशिक्षण खात्याचे सचीव विवेक जोशी हांणी या उपक्रमांक मनीस संसाधन वेवस्थापन वाडोवपाचे महत्वाचे पावल अशें म्हळां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.